우리 그들은 번식을 행사볼 소란 투려 누구 가는 번이다 가는 서 소디 기초로다 영원가 엔서 누가 믿는 나를 수르탈 레 나크란 샤스트로 या सगळ्या मानव निर्मित सांगीतिक कर्मणांच्या पलीकडे ईश्वराशी खरं जवळीक सांगणारं गाणं शोधण्याचा त्यांनी आयुष्यभर ध्यास घेतला होता अशा किशोरीदाई होत्या. त्यांची प्रत्येक सांगीतिक मैफल ही एक वेगळाच अनुभव देणारी होती. त्यांच्याकडे 20 वर्ष राहून गाणं शिकण्याचं भाग्य रघुनंदन पणशीकर यांना लाभलं. त्यांच्या भाग्याचा देवा करावा तो थोडा आणि तोच सूर आम्हाला आमच्या कॉम्पोझिशनमध्ये आम्ही रघुनंदनमध्ये शोधत असतो. आमचंही भाग्य आहे की आमचे सांगीतिक विचार कॉम्पोझिशनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याकरता आम्हाला रघुनंदन सारखे गायक लाभतात. कार्यक्रमाचं औचित्य साधून मी रघुनंदन यांना विनंती करतो की आज आपण एक अभंग किशोरी यांच्या आठवण म्हणून त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचं अत्यंत आवडतं कॉम्पोझिशन त्यांचं उत्तम कॉम्पोझिशन बोलावा विठ्ठल हे आपण रघुनंदनकडनं ऐकूया.
Bola, 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 bola Thank you.